माणसानं साधं असावं पण भोळं असू नये, स्वतः लबाडी करू नये, पण इतरांची लबाडी ओळखता आली पाहिजे हो, तरच तुमचा या दुनियेमध्ये निभाव लागेल। नाहीतर तुम्हाला टोपी घालायला लोक टपलेलेच असतात, आणि हे तुमचं तुम्हाला शिकलं पाहिजे। अगदी देवबाप्पा प्रसन्न झाला ना तरी तो तुम्हाला धन दौलत देईल हो, पण लबाड माणसांपासून ती कशी वाचवायची हे मात्र तुमचं तुम्हालाच शिकलं पाहिजे। ही राजाभाऊंची गोष्ट सायकाना, भोळसट राजाभाऊंची गोष्ट।
एका खेडेगावात एक अगदी गरीब कुटुंब राहत होत। घराच्या मालकाचं नाव राजाभाऊ होत, पण ते नुसते नावाचेच राजे। त्यांना चार मुलं होती आणि घरात सगळा नन्नाचा पाढा। राजाभाऊंना कोणतंच काम नीटपणे करता येत नसे, त्यामुळे त्यांना काहीच कामधंदा मिळायचा नाही। मुलांची आई अगदी रडकुंडीला यायची, रोजच्या रोज मुलांची पोटं तरी कशी भरायची। ती वैतागून राजाभाऊंना बाहेर घालवायची आणि काहीतरी मिळवून आणा असं नेहमी सांगायची। एक दिवस राजाभाऊंना आपल्या गरिबीचा अगदी वीट आला आणि त्यांनी सरळ जंगलाचा रस्ता धरला। मनातलं दुःख त्यांना अगदी सहन होईना, त्याला वाट देण्यासाठी ते रडू लागले। इतक्यात आकाशातून एक विमान चाललं होतं आणि त्यात कोण होतं माहितीये? शंकर पार्वती। रडण्याचा आवाज ऐकून पार्वती शंकरांना म्हणाली, बघूया तरी कोण दुःखी माणूस रडतोय ते। शंकरांनी विमान खाली उतरवलं, पाहतात तर एका झाडाखाली एक दिनवाणा माणूस रडत बसलेला। देवानी विचारलं, का रे बाबा इतका का रडतोयस, कशासाठी? राजाभाऊ म्हणाले, देवा काय करू, मला कोणी कामधंदाच देत नाही। घरात बायको मुलं उपाशी आहेत, मुलांना अंगावर घालायला धड कपडेही नाहीत, मी अगदी विटून गेलोय रे। शंकर म्हणाले, बर मी तुला एक जादूचं मडकं देतो, त्याची नीट पूजा कर आणि ते उलट करून त्याच्याजवळ तुला पाहिजे असलेला खाण्याचा पदार्थ माग। देवाचं बोलणं ऐकून राजाभाऊंना खूप आनंद झाला। त्यांना वाटलं, आता पण मुलांना पोटभर खायला घालू। मुलांचे आनंदी चेहरे त्यांना आत्ताच डोळ्यापुढे दिसायला लागले। पण राजाभाऊंच्या घरापासून जंगल खूपच दूर होतं। आता शेजारच्या गावात कुणाकडे तरी झोपावं लागणार असा विचार करून ते गावात शिरले। गावाच्या सुरुवातीलाच एका शेटजींचं घर होतं। राजाभाऊंनी शेटजींना रात्री वस्तीला राहू का म्हणून विचारलं। शेटजींनी त्यांना उसरीवर जागा दिली। राजाभाऊंनी हातपाय धुतले आणि मडक्याची पूजा करून चांगलं सुग्रास जेवण मागितलं। राजाभाऊंनी घरातल्या इतर माणसांनी जेवण दिलं। इतक्या थोड्या वेळात इतकं सुग्रास जेवण ह्यांनी आणलं तरी कुठून? ह्याचं शेटजीला मोठं नवल वाटलं आणि त्यांनी तसं राजाभाऊंना विचारलं। राजाभाऊ अगदीच भोळे होते। त्यांनी आपल्या जवळचं मडकं दाखवून सगळी हकीकत सांगितली। रात्री राजाभाऊ झोपल्यावर शेटजींनी गुपचूप मडकं पळवलं आणि त्या जागी तसंच दिसणारं दुसरं मडकं ठेवलं। सकाळी उठल्यावर राजाभाऊ मोठ्या आनंदाने घरी गेले। त्यांनी ऐटीत मुलांना हाक मारून आता तुम्हाला काय पाहिजे ते मागा म्हणून सांगितलं। प्रत्येक मुलांनी वेगवेगळ्या पदार्थाची फरमाईश केली। राजाभाऊंनी मडक्याची पूजा करून त्याच्याजवळ ते सगळे पदार्थ मागितले, पण कसं काय, मडकं आपलं जसंच्या तसंच, त्याच्यातून काहीच पडलं नाही। राजाभाऊंना आत्ता समजलं की वाटेत आपण ज्या शेटजीकडे झोपलो होतो त्यांनीच मडक्याची अदलाबदल केली, पण आता आपलं मडकं मिळवायचं कसं? ते शेटजीने पळवलं म्हणून सांगितलं तरी खरं कोण मानणार? दुसऱ्या दिवशी राजाभाऊ पुन्हा जंगलात गेले आणि आपल्या नशिबाला दोष देत रडत बसले। आजही शंकर पार्वतीची स्वारी तिकडून जात होती। पुन्हा रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीने शंकरांना विनवणी केली आणि शंकर पार्वती राजाभाऊंपुढे उभी राहिली। शंकरांनी विचारलं, का रे बाबा आता का रडतोयस? तुला तर कामधंदा न करता खायला देणारं मडकं दिलं होतं ना मी। राजाभाऊ म्हणाले, देवा मला सांगायला खरोखर लाज वाटते, पण काय करू, रात्री ज्या शेटजींकडे झोपलो होतो त्यानेच ते पळवलं, पण आता ते मला कसं मिळणार? शंकरांना हसूच आलं, काय हा या माणसाचा भोळेपणा, ते शेटजीकडे हा गेलाच कशाला? त्यांनी त्याला दुसरं मडकं दिलं आणि सांगितलं, ह्याची पूजा करून ह्याच्याजवळ असं सांग, उठ रे सोट्या तुझंच राज्य। राजा भाऊ पुन्हा पूर्वीच्याच गावात गेले आणि ठरल्याप्रमाणे त्याच शेटजीकडे उतरले। शेटजींनी खूप आग्रह केला तरी त्यांनी जेवणाला नकार दिला। सगळीकडे निजानीत झाल्यावर राजा भाऊनी मडक्याची पूजा केली आणि त्याला सांगितलं, उठ रे सोट्या तुझंच राज्य। त्याबरोबर मडक्यातून एक मोठा सोटा बाहेर पडला आणि त्यानं शेटजीला जोरात मारायला सुरुवात केली। ओय 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 ओय, वाचवा वाचवा वाचवा। शेटजी ओरडत ओरडत बाहेर आले, अंगणात पळायला लागले, पण सोटा काही त्यांची पाठ सोडिना। शेवटी ते राजा भाऊना शरण आले, अहो मला या सोट्यापासून वाचवा हो म्हणून त्यांच्या पाया पडले। राजा भाऊ म्हणाले, शेटजी माझा मडकं आणून द्या म्हणजे मी सोट्याला थांबायला सांगतो। शेटजींनी मुकाट्याने मडकं आणून दिलं आणि आपल्या चुकीची क्षमा मागितली। राजा भाऊनी सोट्याला थांबायला सांगितलं आणि मडकं घेऊन घरचा रस्ता धरला। घरी आल्यावर ताबडतोब त्यांनी आंघोळ केली आणि मडक्याची पूजा करून मुलांना पोटभर जेवायला दिलं आणि त्यांनी ठरवलं की देवानं आपली खाण्यापिण्याची तर काळजी घेतली, पण मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना पायावर उभं करण्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे। राजा भाऊनी मग कामधंदा करत करत सुंदर घर बांधलं आणि आपल्या बायको मुलांसह ते आनंदाने राहायला लागले।